दर्शन आहे त्याच्यावरती देखील आपण माया अपार्टमेंट मध्ये साधुकांच्या दर्शनाला जातो तर तिथे त्यांची ध्यानमग्न असलेली प्रतिमा त्याच्यावरून ध्यानामध्ये अत्यंत रंगून गेलेले आहे ध्यानाची दर असे ते होते. ध्यान शुद्ध होऊन ध्यानाच्या अंगाने त्यांना आत्मदर्शनाचा लाभ आत्मज्ञानाचा लाभ असा त्यांना झालेला होता. साधन साधना करत असतो निरनिराळ्या मार्गाने साधना करत असतो कर्माच्या मार्गाने भक्तीच्या मार्गाने ज्ञानाच्या ज्ञान विचाराच्या अंगाने ही साधना त्याच जन्मामध्ये त्याची सुखन होऊन त्याला आत्मदर्शन होणं ते बऱ्याच वेळेला दुरापास्त असल्याचं दिसत. ज्यांच्या जीवनामध्ये असं आत्मज्ञान आत्मदर्शन होत त्यांना सिद्ध साधू संत सद्गुरू असं म्हणतात. तसे स्वामीजी होते आणि हे जे एकाच जन्मात घडलेलं त्यांच्या जीवनामध्ये जे दिसत ते त्यांनी अनेक जन्माच्या साधना करत आलेले असतात त्यामुळे ते घडत एकदम घडत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बहुती जमिनी मागील विक्षेपाची पाडीवर घालावी म्हणून हे उपजत घेऊ पुढे लग्न ज्या जन्मामध्ये आम्हाला बोलतो झालेला दिसतो ते अनेक जन्म भगवद्गीता देखील अनेक जन्म संसिद्ध ततो याची परामगती किंवा बहुनाम जन्मनाम आणते खूप जन्म ज्ञानवान प्रपद देते ज्ञानी जो असतो तो मला येऊन प्राप्त होतो. तसंच स्वामी माधवांची अनेक जन्म निश्चित प्रकारे साधना करत आलेले असतात आणि त्यामुळे या जन्मामध्ये त्यांना आत्मज्ञानाचा आत्मदर्शनाचा लाभ झाला. भगवद्गीता जे कर्मविपाकाचे सिद्धांताच्या अंगाने सहाव्या अध्यायामध्ये जे सांगते की जो योग भ्रष्ट असतो योग भ्रष्ट भ्रष्ट आहे तो आपल्याला तितकंसं बरोबर वाटत नाही पण योगभ्रष्टाचा जिथेतला आधार असा आहे की तो योगाची साधना करतो आहे कुठेतरी परमार्थाची साधना करतो आहे आत्मज्ञानाकरता आत्मदर्शनाकरता प्रयत्न करतो आहे पण त्याचा प्रयत्न त्या जन्मामध्ये सुफलित झाले नाही त्या जन्मामध्ये त्याला आत्मदर्शन झालं नाही तर कारण काही असते आयुष्य मर्यादा असेल किंवा प्रयत्न मर्यादा असेल वातावरण संस्कार मर्यादा असेल काही कारण असेल पण तो त्या मार्गाने चालायला लागलेला आहे चालायला लागलेला आहे तर की म्हणजे कल्याणच खूप कष्टीत दुर्गती सार्थक असतात या मार्गाने जो चालायला लागला त्याला दुर्गती अजिबात नाही तसा जो तो अभ्यास असतो तो त्याला पुढच्या जन्मामध्ये जो पुढचा जन्म जेव्हा जेव्हा त्याला लागतो तेव्हा त्या जन्मामध्ये त्याला आधीचा अभ्यास जो असतो त्याचा तो त्याला प्राप्त होतो आणि तो पुढे वाटचाल करायला तसं स्वामी माधवांची निश्चित प्रकारे अनेक जन्म साधना करत आलेले होते त्यांचं अंतःकरण त्यांची प्रकृती त्यांचा स्वभाव जो होता अत्यंत शुद्ध तत्वगुणी असं सर्वांना अनुकूल असा त्यांचा स्वभाव प्रकृती लहानपणापासून होती असं लक्षात येत आणि भगवद्गीतेने म्हणले की तो जन्म सुद्धा ज्या घरामध्ये घेतो त्या घरामध्ये अतिशय पुण्य कर्म अतिशय उत्तम संस्कार असे त्याच्या त्या ठिकाणी असतात. प्राप्य पुण्य कृतान लोकान सुशित्वा शाश्वती समाहा शुचीनाम श्रीमतां गेहे योग भ्रष्टो ही जायते अथवा योगीनामेव पुनर्भवती धीमताम. अशा ठिकाणी तो जन्म घेतो. तशा प्रकारे स्वामी माधवानंदांच्या कुटुंबामध्ये जन्म घेतलेला होता अतिशय सुसंस्कारित असं कुटुंब होत. त्यांचं जे कुल सुद्धा जे होतं त्याच्यामध्ये त्यांच्या आपण जसं म्हणलं तर त्यांचे खापर पडतो जो म्हणजे वडील खापर पडतो ते गोविंद महाराज म्हणून त्यांनी बांधण नावाचं कोकणातल्या गावामध्ये एका शिवालयामध्ये संजीवन समाधी घेतलेली होती. अशा कुणामध्ये त्यांनी जन्म घेतलेला होता. जसं आपण एकनाथ महाराजांचं जो पाहतो की कशा प्रकारे त्यांचे आजोबा जे होते त्याचं मृत्यू पांडुरंग भक्त होते. जर पांडुरंगांची मूर्ती चंद्रपूर कर्नाटकामध्ये नेली आणि सगळे भक्त व्याकुळ होते तेव्हा ती मूर्ती परत पंढरपूरला आणण्याचं काम त्यांच्या आजोबांनी केले होते. आणि अशा कोणामध्ये एकनाथ महाराज आले होते. पण अशा प्रकारे अत्यंत सुसंस्कारित अशा कुटुंबामध्ये स्वामी माधवानंदांनी जन्म घेतला. त्यांचे वडील जे होते ते कर्मकांड करणारे असे नसले तरी अतिशय भक्तिमान खंडन करणारे होते. रोज थोडंफार धार्मिक पुस्तक वाचता गेली ते लोकत नसत. तसेच चातुर्मासामध्ये हरिविजय रामविजय अशा कोणत्या नियमांनी रात्री वाचत आहे आणि ते ऐकण्याकरता म्हणून त्यांची पत्नी राधाबाई आणि त्यांच्याबरोबर स्वामीजी शेजारी किती वर्ष वय असेल 5-7-10 वर्षाचं जे ज्या वयामध्ये मुलं लवकर झोपी जातात त्या वयामध्ये स्वामीजी आईच्या जवळ बसून रामविजय हरिविजय असे ग्रंथ ऐकत असतात. आणि त्यांच्या त्या त्यांना रामविजय हा ग्रंथ अतिशय जास्त आवडत असतो. आणि तो जो संस्कार त्या रामविजय ग्रंथाचा संस्कार त्यांना रामभक्ती राम हे त्यांचं दैवत प्रभू रामचंद्र हे त्यांचं दैवत झाले. आणि हा एक भक्तीचा संस्कार त्यांच्या अंतःकरणावर झाला. तसंच त्यांच्या मातोश्री राघवी ज्या होत्या ते निश्चित शिवभक्त होत्या. ते श्रावण महिन्यामध्ये तुमच्या गावापासून जवळ कनेरे म्हणून गाव होते तिथे शिवालयामध्ये पूजेकर्ता म्हणून जात असतात. तसं सकाळी नऊ ते दुपारी जवळ 1-2 वाजेपर्यंत ते पूजा करत असतात आणि त्यांच्याबरोबर स्वामीजी जात असतात. या वयामध्ये तू जा मी खेळी असं कधीच ते म्हणले नाही. तर आईचा हात धरून आणि त्या काळामध्ये कोकणातलं वातावरण जे पावसाळ्याचे श्रावणाचे दिवस जे पावसाळ्याचे दिवस हे सगळे रस्ते कसे असतील काय असतील पण आईचा हात धरून ते शिवालयामध्ये जायचे आणि आईची पूजा अतिशय एकाग्रतेने ते पाहायचे. ते शिवलिंगामध्ये त्याचं पाठ करायच्या पूजा करायच्या स्वामीजींनी गुजरामध्ये म्हटलेलं आहे की आई ज्या भक्तीभावाने पूजा करत असताना नमस्कार करायची इतका भक्तीभावाने दिलेला नमस्कार मी अजून पाहिलेला नाही. अशा पद्धतीने भक्तीचा संस्कार त्यांच्या मनावर झाला. हे आपण अशा करता पाहतोय की ध्यान योगी होण्याकरता भक्तियुक्त अंतःकरण असलं पाहिजे. योगाचा अध्ययन जो आहे तो भक्तियुक्त असला पाहिजे असं भगवद्गीतेचं सांगत आहे. भक्तियुक्त अंतःकरण असेल तर योगाचा अभ्यास सहज होईल ध्यानाचा अभ्यास सहज होईल. स्वामीजींच्या नंतरच्या जीवनामध्ये असं दिसतं की इथली जी कोकणमधील शाळा होती ती 5वीपर्यंतच होती आणि नंतरचे जेव्हा अलिबाग ह्यावेळेस जॉर्ज गेले पुढच्या शिक्षणाकरता म्हणून तेव्हा त्यांचे जे मित्र त्यांना घेतले त्याच्यामध्ये भाऊ दांडेकर म्हणून त्यांचे जे मित्र होते ते त्यांच्यापेक्षा सिनियर होते. चार पाच वर्ष मोठे होते आणि त्यांच्या लक्षात आलं की स्वामीजी जो बाळासाहेब अतिशय हुशार सुनसुनी असं एक नियमित वर्तन आहे. तर ते त्यांना म्हणले की तू खूप हुशार दिसतो आहे, तू खूप चांगला दिसतील, मोठा होतील, पण एक लक्षात ठेव की जीवनामध्ये जर गीता गीतेचा अभ्यास जर केला नाही, भगवद्गीतेचे चार श्लोक जर तरी ऐकी नसतील, भगवद्गीतेचा अर्थ जर माहित नसेल, ते जीवन व्यर्थ आहे. त्याच्यावर स्वामी म्हणते की मग गीता संस्कृत मला संस्कृत तेवढं करत नाही माहित नाही तुझी केलं नाही तर ते म्हणजे मी तुला संस्कृत शिकून आणि गीता शिकली. म्हणजे भगवद्गीतेकरांनी त्यांना स्वामीजींकडून पहिला बारावा आणि पंधरावा अध्याय पाठ करून घेतला आणि गीताचा अर्थ देखील त्यांना सांगितला आणि तेव्हापासून गीता स्वामीजींच्या भगवद्गीता स्वामीजींच्या जीवनामध्ये अवतरली आणि तिथं त्यांचं चिंतन संत सुरू झालं. आणि भाऊ दांडेकर त्यांनी गीतेची संस्था दिली अशा तऱ्हेने थोडंफार संस्कृतचं व्याकरण शिकवलं आणि त्याच वर्षी दुर्दैवानी ते पूजनच्या आजारपणामध्ये गेले. जणू स्वामीजींना गीतेच संस्कार देण्याकरताच जणू त्यांचं लाईफ मिशन होत असं दिसत. स्वामीजींचं मॅट्रिकच शिक्षण पूर्ण झालं आणि म्हणजे जे रिझल्ट लागेपर्यंत जी सुट्टी असते त्याच्यामध्ये ते कुटुंबाला परत आले आणि त्या काळामध्ये त्यांनी सगळ्यांचा अभ्यास केला. गीतेचा तर अभ्यास करतच होते, गीतेचं चिंतन, तसंच त्यांनी लोकमान्यांचं गीता रहस्य, कर्मयोग रहस्य हे त्या काळामध्ये त्यांनी त्याचा अभ्यास केला. तसंच संतांची रुद्रेश्वर याचा त्यांनी त्या काळामध्ये अभ्यास केला. गीतेचं चिंतन त्यांचा अभ्यास चालू होता आणि त्यांचं तेव्हा त्या काळामध्ये त्यांच्या मनामध्ये अशी प्रेरणा होती की आपण साधू कृतीने राहावं आणि गीतेचं तत्वज्ञान गावोगाव जाऊन सर्वांना सांगावं. आणि त्याकरता जसं समर्थांनी चिंता करतो विश्वाची असं म्हणून विवाहवेदीवरूनच ते बोलून गेले तसं आपण देखील साधूमूर्तीने राहून विवाह वगैरे याच्यामध्ये न पडतात आपण असं प्रबोधन कार्य करावं अशी त्यांची सुप्त अशी एक प्रेरणा त्यांच्या ठिकाणी होती. पण त्यांना त्यांच्या जीवनामध्ये एक तलाठी देणारा असा प्रसंग घडला ते म्हणजे त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि त्यांची आई आणि बहीण यांची सर्व कुटुंबाची जबाबदारी दोघांची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. त्यांना तसं पाहिलं तर कोकणमध्ये राहूनच पुढे जीवन जगता आलं असतं पण शिक्षण घेतलेलं होतं आणि आपल्याला जर एक आपलं जीवन जर घडवायचं असेल इथे राहून चालणार नाही, आपण दुसरीकडे जावं आणि त्याच्यामध्ये त्यांनी मुंबईची निवड न करता पुण्याची निवड केली. पुण्याची निवड अशा करता केली की एक संस्कार केंद्र असं पुण्याचं स्वरूप त्या वेळेला आता देखील आहे असं कोण म्हणू की नाही पण आता देखील आपल्या ज्या आपले केंद्र चालत आहेत त्यावरती निश्चितच आहे अजून देखील आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे पुण्याला आहे, पुण्यामध्ये त्या काळामध्ये देवळादेवांचं प्रवचन, कीर्तन, व्याख्यान असं उत्तम असं वातावरण तेव्हा होत आणि त्यामुळे त्यांनी पुण्याची निवड केली आणि पुण्यामध्ये ते अशा यांनी जरी आले तरी देखील आप आपल्या एकंदरीत कौटुंबिक बंधन बसवण्याकरता त्यांना अतिशय कष्ट घ्यावे लागले. आधी ते टेलरिंग शिकले आणि टेलरिंगचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. मात्र याच्यामध्ये त्यांनी जो एक सद्ग्रंथांच्या अभ्यासाचा चिंतनाचा जो घेऊचा तो धागा मात्र त्यांच्या याच्यामध्ये अनुचित असा राहिला. उपनिषदे जर विचार गीता सूत्र मशीन चालवत असताना यंत्र सूर मशीन चालवत असताना त्यांच्या यांच्यात मुलांनी सतत त्याचा स्वाध्याय चालू असायचा. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी आपल्या कुटुंबाचं बसतं त्याच्याच काळामध्ये तिथे आल्यानंतर एक दोन वर्षातच ते विवाह देखील त्यांचा झाला. विवाहाने त्यांच्या जीवनात फारसा काही परिणाम पारमार्थिक जीवनावर अशा तऱ्हेच्या याच्यावर झालेला दिसत नाही. अतिशय कष्टाने त्यांनी सर्व कौटुंबिक त्यांच्यावरची जबाबदारी जी आलेली होती ती त्यांनी उत्तम प्रकारे सुस्थितीमध्ये असं येण्याकरता आपणच कष्ट केले. म्हणजे कर्म ज्याला म्हणतात की उदारचे विचार उत्तम व्यवहार उत्तम उदारचे विचार व्यक्त करी असं जे तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे तसं त्यांनी धनार्जन करून उत्तम रीतीने आपल्या संसाराची घरी अशी केली. आणि त्याच्याबरोबर त्यांच्या जीवनामध्ये आणखीन एक गोष्ट ज्या काळामध्ये होतं त्यांचं भक्तियुक्त जे अंतकरण जे होतं त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय श्रद्धेसहित तळमळीने पूजा करायला सुरुवात केली. खूप तळमळीने ते पूजा करायचे. असं म्हणतात की पूजा करत असताना अत्यंत काहू म्हणून ते भगवंताला हात मारायचे. आम्ही सुद्धा अनुसापे तापलो राम राजा परम दिन दयाला निरती मोह माया किंवा ज्या केकावली आहेत मूळ संतांच्या त्या केकावली ते म्हणायचे स्तोत्र ते म्हणायचे तुकार महाराजांचे जे अभंग आहेत तरुणी विदर्भणी पाणी ठेवी तो माझा कवितावी विनंती माझा पंढरी नाथा अशा तऱ्हेने एका बाजूनी ही सगुण भक्ती आणि शास्त्राभ्यास चिंतन सद्ग्रंथांचा अभ्यास त्याच्यामध्ये उपनिषद भगवद्गीता आणि संत जीवनामध्ये साधारणतः 47-47 सालांच्या दरम्यान एक दोन त्यांना अतिशय धक्का देणाऱ्या अंतर्मुख करणाऱ्या अशा घटना घडल्या. त्या घटनेमध्ये त्यांच्या 1.5 वर्ष वयाचा जो मुलगा होता तो गेला. त्यांनी अतिशय अंतर्मुख झाले तर कशा करता हा जीव जन्माला आला असावा, कशा करता जन्म म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काय आणि गीतेच्या आधारे त्यांनी त्याचं चिंतन केलं. भक्तीचं चिंतन गीतेच्या अभ्यासाच्या आधारे त्यांनी केलं आणि त्याच्यातून ते अंतर्मुख झाले. तसंच त्याच्यानंतर त्यांचे सुरत शास्त्रे भाई तेंडुलकर यांचा देखील असा आकस्मिक मृत्यू झाला आणि त्याच्या पाठोपाठ त्यांच्या जीवनामध्ये एक महत्वाची एक गोष्ट म्हणजे दासबोध हा ग्रंथ आला. ते म्हणतात की दासबोध या ग्रंथाने त्यांच्या जीवनामध्ये क्रांती केली. जे गीतेमध्ये जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे ते आपल्या जीवनामध्ये कसं उतरायचं त्याचं प्रॅक्टिकल जे असतं ते प्रॅक्टिकल त्यांना दासबोध ग्रंथामुळे त्यांच्या लक्षात आलं. अशा तऱ्हेने एक कर्मयोग कर्मयोगाचं आचरण भक्तीचा संस्कार या सगळ्या गोष्टी ध्यानाची पूर्व तयारी म्हणून आवश्यक आहे. आपण पाहतोय की ध्यानयोगी स्वामीजी तुम्ही म्हणाल की तुम्ही सगळं चरित्र आम्हाला सगळं माहितीच आहे हे कशाला सांगताय. पूर्व क्रिकेटचा पूर्व तयारी ध्यानाच्या अभ्यासाकरता होणं आवश्यक आहे. कर्म उत्तम असावी लागतात, भक्तियुक्त अंतकरण असावं लागतं. ही सगळी पूर्वतयारी त्यांची अशा तऱ्हेची होत होती. आणि त्याच्यातूनच त्यांना असे वाटायला लागलं की आता आपण बसून साधना करायला पाहिजे. आणि जर मी मग पूजा झाल्यानंतर नामाची बैठक करायला सुरुवात केली, थोडं नाम घ्यायला सुरुवात केली, ओम श्रीराम असं नाम जपायला सुरुवात केली, त्यांनी पातंजल योगसूत्राचा अभ्यास केलेला होता त्याप्रमाणे ते ध्यानाला बसायला लागले. त्याच्यामध्ये ते श्वासावर ओम श्रीराम असा उद्योग करायला लागले आणि त्या योग त्या आधाराने ते त्या आलंबनाच्या आधाराने ते ध्यान करायला लागले आणि त्यांची एकंदरीत परमार्थाविषयी स्वामी माधवानंद पाहिलं तर त्यांचा तीव्र संवेद होता. त्यांनी ही साधना करायला सुरुवात केली आणि मग आधार स्वतःपण त्या दुसऱ्या डॉक्टरांच सतन नसून त्यांनी 3-3 तासाच्या वैद्यकीय फिरायला सुरुवात केली. त्यांच्या दुकानामध्ये चोरी झाली त्यांचं इष्टापत्ती त्यांनी समजून दुकानामध्ये ते झोपायला जायला लागले आणि तिथे सकाळी लवकर उठून 3-3 तासाच्या वैद्यकीय करायला लागले. एकाने मला असं सांगितलं की त्यांनी जीवनात नाम आणि धनसाधनेला सुरुवात केली तर घरामध्ये पुष्कळ कुटुंब तीन मुली मुलगा असे सगळे तर ते आपल्या खाली त्यांची बहीण मिळायची त्या बहिणीकडे जाऊन तिथे जाऊन त्या ध्यानाला समजून 3-3 तासाच्या ते बैठका करायचे. आणि त्याच काळामध्ये आणखीन एक भक्तीचा सुंदर असा योग एक प्रेरणा त्यांच्या अंतर्करणामध्ये जागृत झाली झाली ती म्हणजे आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा, ज्ञानेश्वरी सांगावी अशा त्यांची प्रेरणा त्यांना झाली. त्याच्या आधी एक 2-3 वर्ष कशा प्रकारे ध्यानाच्या आणि नामाच्या बैठकी त्यांच्या चालू होत्या आणि ज्ञानेश्वरीच्यामुळे ज्ञानेश्वरीचं चिंतन ज्ञानेश्वरीचं प्रकट चिंतन म्हणजे शांत सुखाय निरूपण आणि नाम आणि ध्यानाची बैठक अशा तऱ्हेचं म्हणजे कर्मयोग भक्तीचा संस्कार अशा तऱ्हेचं पूर्ण आता आपण थोडस 6व्या अध्यायामध्ये शिकणार आहोत. 6व्या अध्यायामध्ये जे भगवंतांनी उपक्रम म्हणून जो सांगितलेला आहे की त्याची कर्मयोगाच्या युक्तीने तो कर्म करतो आहे, मनाचा टाकून कर्म करतो आहे, कर्तृत्व भाव टाकून कर्म करतो आहे अशा प्रकारची सगळी कर्म स्वामी माधवानंदजी त्या काळामध्ये करत होते. कर्मयोगाचं आचरण भगवद्गीतेचा त्यांचा उत्तम अभ्यास होता. त्यामुळे कर्मयोग आचरण करत असताना त्या कर्मयोगाची युक्ती साधण्या करता एक प्रकारे मन आवरलेलं असलं पाहिजे आणि मन आवरण्याकरता ध्यानाचे पूरक अशी जोड द्यायला पाहिजे. अनाचित्त हा कर्मफलम कार्यम कर्म करोती हा कर्मफलाचा आश्रय न करता कार्यम कर्म करोती हा तर संजातीचे योगीच न निरधी न ज अक्रिया हा. तुमच्या लक्षात आलं की जर ध्यानाचा अभ्यास करायचा असेल तर संसार टाकायला लागत नाही तर संसार करत असतानाच आपल्याला हा अभ्यास करायचा. कर्मयोग कर्म करत असतानाच कर्मयोगाच्या युक्तीने हे करता करता आणि अशा प्रकारे कर्म जमण्याकरता म्हणून आता आपल्याला ध्यान करणं आवश्यक आहे. अशा तऱ्हेने त्यांनी ध्यानाला सुरुवात केल्यानंतर असं दिसतं की त्यांना ध्यान लवकर कामाने साधण्यात आले. तसं त्यांना मार्गदर्शन शिवाय ध्यानाचं कोणाचंही नव्हतं तरी देखील त्यांना आरंगीला ते समाधीचं दर्शन श्रोत्यांच्या बरोबर गेल्यानंतर घेऊन आले आणि ओम श्रीराम असं श्वासावर ध्यानामध्ये जप करत असताना त्यांचं स्वभावचं स्मरण व्हायला लागलं. त्याच्यामध्ये असं दिसतं की मगाशी जसं आपण म्हणलं की त्यांनी मागच्या जन्म जिथे त्यांची साधनं थांबलेली असेल की किसुत सुरपुरी पूर्ण पूर्वा ध्यानते न तेरी वर यदे योगसोकी का जिज्ञासुलोकी योगस्य शब्द ब्रह्मादि वर्तत त्यांना ती साधन अभ्यास करत असताना ती त्यांना ती लावली आणि ध्यानामध्ये अतिशय अंतरंग अशी एक स्थिती त्याला म्हणतात विद्युतत्व समाधीची ती विद्युतत्व समाधी त्यांना दृश्य सरस्वती महाराजांच्या मठामध्ये आनंदीला गेले असताना आणि घरी देखील एकदा ध्यानाला बसलेले असताना त्यांनी विद्युतत्व समाधीचा असा लाभ झाला. अशा तऱ्हेने ज्याला भगवद्गीतेने ध्यानयोगाचा उपक्रम असं म्हटलेलं आहे की ध्यानयोगा करता ही पूर्वतयारी असायला पाहिजे. ही पूर्वतयारी त्यांची पूर्ण झालेली होती आणि त्यांनी ध्यानाला सुरुवात केली. त्यामुळे ध्यानयोगामध्ये त्या ध्यानामध्ये ते लवकर फिरत होते, लगेच फिरत आहे. म्हटलेलं आहे की आरुवृक्ष मुनय योगम कर्म कारण उच्चते. योगाचा अभ्यास करायला सुरुवात करायची असेल, ध्यानाचा अभ्यास करायला सुरुवात करायची असेल तर आपलं कर्म नीट पाहिजे, कर्माचा पाया नीट पाहिजे. त्या कर्मामध्ये उपासनेचे देखील कर्म पाहिजे, भक्तीचे देखील कर्म पाहिजे, भक्तीचा संस्कार पाहिजे, म्हणजे सगळा तो पाया तयार होतो. आणि अशी कर्म करत असताना अशी कर्म करायला लागलं की त्या कर्मापासून एक शांतीचा लाभ होतो आणि या कर्माच्या शांतीला हाताला धरून पुढे योगाचा अभ्यास करायचा आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या वचनसंग्रहामध्ये या योगरूपी वारूवर स्वार होता आहे, योगानुगुण म्हणता आहे, योगाच्या घोड्यावर स्वार म्हणता आहे. आणि मग पुढे योगाचा अभ्यास कसा घडतो तर जस जसं ध्यानामध्ये शांती मिळायला लागते, ध्यानामध्ये निर्विचार स्थिती प्राप्त होते, ध्यानाचं सुख परमात्म्याची क्षण क्षण एकरूपता काढायला लागते, तस तसं त्याला आत्मसंज्ञान काय शांती प्राप्त होते. आणि या शांतीच्या आधारे मग त्याचा पुढचा योगाचा अभ्यास सुरू होतो. या स्थितीमध्ये त्यांनी त्याचं ठिकाण काय होत असेल तर त्याचं मन आवडलं जात, मन तो आवडायला शिकतो. जिकार मन हा प्रशांत परमात्मा समाहित सर्व भूतात्म भूतात्मा अशा तऱ्हेच त्याचं मन आवडलं जातं, त्याचं चित्त समाहित होत, तसंच तिथं सर्वत्र समदर्शन घेण्याचा तो प्रयत्न करतो. सर्व ठिकाणी परमात्मा सरसून आहे असं तो अनुसंधान ठेवायला लागतो. सुहृत मित्रा निदातीन मध्यस्थ वेश बंधुषु साधू शोभित बापेशु समबुद्धी विशिष्टते. अशा तऱ्हेचं समदृष्टीचा अभ्यास स्वामीजी करायला लागले. हा अभ्यास त्यांचा ज्ञानेश्वरीचं निरूपण त्यांच्याकडे येणारे श्रोते त्यांच्या दुकानामध्ये भक्तीवर येणारे त्यांच्याकडे मार्गदर्शन करतात येणारे श्रोते अशाच्या मध्ये ते परमात्मा पाहायला लागले, अशा समदृष्टीचा ते अभ्यास करायला लागले. आणि त्याच्याबरोबर एकांतामध्ये योग साधना म्हणजे ध्यानाची साधना त्यांची सुरू होती. त्याच्यामध्ये क्रोध आणि कामना या गोष्टी सोडून ही साधना ते करायला लागले. प्रशांत आत्मा विगत भी ब्रह्मचारी व्रते करा. त्यांच्या जीवनामध्ये असं दिसत की त्यांचा विवाह झाल्यानंतर 15 वर्षांनी विवाह जीवनाची इच्छा कर्तव्यता झाली असं त्यांनी ठरवलं आणि पूर्ण जसा एखादा निश्चित ब्रह्मचारी राहावा त्या प्रकारे त्यांचं कौटुंबिक जीवन चालू होत. त्यामुळे ध्यानाचा अभ्यास करत असताना ब्रह्मचारी व्रतेची दहा हे त्यांच्या ठिकाणी होत. मन संयम्य मन उत्तम रीतीने आवडलं जात होत, मन चित्त भगवंताच्या ठिकाणी त्यांचं चित्त क्षणक्षण राहत होत. युक्त आतिथ्य मत करहा आणि भगवत प्राप्तीची तळमळ त्यांच्या ठिकाणी होती. आत्मदर्शनाची तळमळ आत्मजिज्ञासा त्यांच्या ठिकाणी होती. असं त्यांनी साधना करत असताना ही साधना त्याच्यातून समाधान मिळत आहे, शांती मिळते आहे, आनंद मिळतो आहे असं सगळ्यांनी असलं तरी त्याच्यावर एक शिक्का मोर्तब करणारा असावा लागतो. योग्य रीतीने पिन पॉइंट करणारा असा असावा लागतो ज्याला सद्गुरु असं म्हणतात. आणि त्यांना सद्गुरूंचा लाभ झाला. 1968 साली अनेकांकडून ज्यांच्याविषयी ते ऐकत होते तर स्वामी स्वरूपानंदांचा पावसाला गेलेला असताना त्यांचा अनुग्रह त्यांना लाभला. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी तसं म्हणले की चौपा आणि चार प्रहर संपल्यानंतर जसं रात्री चार प्रहर संपल्यानंतर जसा डोळ्याला समाधी भेटावा सूर्य उगवावा तसं स्वामी महाराजांच्या जीवनामध्ये सद्गुरु रूपी सूर्य उगवले. आणि त्यांना नेमकी ध्यानसाधनाचं करतच होते ते पण सद्गुरूंकडून सद्गुरु वरिष्ठ ध्यान साधना सोहम ध्यान साधना त्याच नेमक मार्गदर्शन त्यांना लागलं. त्याचं म्हणलेलं आहे की सद्गुरूंकडे जाणारा शिष्य कसा असावा तर तो साधन चतुष्टय संपन्न असावा. बरेच वेळेला असं दिसत की अनुग्रह घेणारे जे असतात सद्गुरूंचा अशा एक जिज्ञासा असते. कुणीतरी सांगतं तुम्ही त्यांच्याकडे जा, मग तो जातो, मग तो श्रवण करतो, मग त्याचं जीवन हळूहळू पाठायला लागतं. पण स्वामी जी जेव्हा स्वामी स्वरूपानंदांकडे गेले ते जवळपास तयारीने गेले असते. साधन चतुष्टय संपन्न असे ते होते. त्यामुळे ध्यान साधनेमध्ये अतिशय द्रुत गतीने अशी प्रगती झालेली दिसते. साधना करत असताना ध्यान साधनेचं भगवद्गीतेने सांगितलेलं आहे की त्याला शांतीचा लाभ होतो. निंजन एवं सदात्मानं योगी नियत मानस हा शांती निर्वाण परमा मत संस्था अधिक असती. भगवंताच्या ठिकाणी असणारी जी निर्वाण परम शांती, निर्वाण परम याचा अर्थ देह असताना देह आपला नाही अशा तऱ्हेची देह निर्वाणाची जी शांती, देहभाव पूर्ण गेल्यानंतर जी शांती प्राप्त होते ती शांती त्यांना प्राप्त झाली. तसंच या ध्यान साधनेमध्ये बोधाच्या अंगाने जो ब्रह्मसंस्पर्श होतो भगवंतांनी आणखीन एका श्लोकामध्ये जर सांगितलंय की निंजन एवं सदात्मानं योगी विगत कर्मशः सुखेन ब्रह्मसंस्पर्शम अत्यंतम सुखम असते. अशा तऱ्हेने ब्रह्मसंस्पर्श होऊन अत्यंत असं सुख त्यांना प्राप्त झालं. आणि या सगळ्यांनी एक प्रकारे सद्गुरू करून त्यांना पावती अशी मिळत गेली. एकदा ते पावसला गेलेले असताना स्वामीजी स्वामी स्वरूपानंद त्यांना असं म्हणले की जो आत्मसुखा कर्म फळाला जो भेटलेला आहे त्याला शांती घरी येऊन माळ घेऊन घरे शिकवून वैला शांती झाली. असं तरी ते म्हणजे की तुम्ही शांत झालेला आहात तुम्ही शांत व्हायला शिकवा, लोकांना शांत व्हायला शिकवा, अशा तऱ्हेने त्यांना शांतीचा लाभ झालेला आहे आणि शांतीचा मार्ग दुसऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे देखील प्रकारे अधिकार स्वामी स्वरूपानंदांनी त्यांना दिले. एका गोष्टीमध्ये ध्यानाच्या विषयी बोलत असताना स्वामी स्वरूपानंद त्यांना म्हणले की आपलं जे वायुमंडल जे आहे ते या ठिकाणी स्थिर करावं आणि त्या ठिकाणी मन आणि प्राण देऊन स्थिर करावं आणि त्या स्थितीमध्ये निर्विचार स्थितीमध्ये आत्मानंदाचा आपल्याला प्रश्न येईल. स्वामी माधवजी त्यांना म्हणले की आपल्याच कृपेने मी या स्थितीचा थोडा बहुत अनुभव घेतो आहे. असं म्हटल्याबरोबर स्वामी स्वरूपानंद त्यांच्यावर अत्यंत प्रसन्न असे झाले. असं दिसतं की त्यांना अनुसष्टाचे अनुभव लाभल्यानंतर एक दोन तीन वर्षाच्या काळामध्ये ते सोहम ध्यानामध्ये अत्यंत पारंगत असे होऊन गेले. त्यामुळे स्वामी स्वरूपानंदांकडे पुण्यातले जे साधक जायचे स्वामी स्वरूपानंद सांगायचे की तुम्हाला पुढचं मार्गदर्शन पुण्यामध्ये बाळासाहेब करायचे असं सांगायचे. त्यामुळे एकदा स्वामीजी स्वरूपानंदांकडे गेले असताना ते त्यांना म्हटले की तुम्ही असे साधक माझ्याकडे पाठवता तर त्यांना मी आता तरी ध्यानाचं मार्गदर्शन ध्यानाचा जो दीर्घ श्वास प्रक्रिया करून दाखवली का आणि त्यांनी तसा परिणाम साधल का. तर स्वामी स्वरूपानंद विचारतो म्हणले की तुम्ही जरूर दाखवा, तुम्ही असंच करा ना, तुम्ही अनुभव द्या. त्याच्यावर स्वामीजी म्हणले की तुम्ही श्रीमंत इथे असताना या दरिद्री जीवांना अनुग्रह देणं हे कदम मी घेणार नाही. मी तसं पाहिलं तर त्यांना तेव्हा स्वामीजी स्वामी स्वरूपानंदांनी अनुग्रहाचे देखील अधिकार प्रदान केले. त्याच्यामुळे गुरुशिष्याचं जे प्रेमळ असं जे सहवास आणि नातं जे गुंतलं गेलं स्वामी स्वरूपानंद आणि स्वामी महाराजांमध्ये आणि याच्यामध्ये असं दिसत की सोहम ध्यानामध्ये स्थिर होणं आणि त्या सोहम ध्यानाच्या योगाने आत्मबोध होऊन सर्व व्यवहार देखील घडणं हे स्वामी महाराजांच्या जीवनामध्ये घडताना दिसत आणि त्यामुळे सद्गुरु त्यांच्या अत्यंत प्रसन्न असे होते. तसंच त्यांच्या ठिकाणी अशा तऱ्हेचे उत्तम प्रकारचे जीवन आदर्शभूत असं जीवन ते करत असलेली साधना यांनी त्यांच्या ठिकाणी प्रबोध शक्ती देखील जागृत झालेली आहे. प्रबोध शक्ती देखील आहे हे स्वामी स्वरूपानंदांच्या लक्षात आलेलं होतं. त्यामुळे पहिल्या भेटीतच त्यांनी सांगितलं की ते त्यांचं प्रवचन ऐकलं महात्मा विष्णुमान पार्श्वचे वक्त म्हणते म्हणजे की म्हणून भक्तांना जो गीता सांगतो तो देह ठेवता म्हणून माझ्याच एकरूप होऊन जाईल. या नागी सुमनू आणि शुद्धमती जो परी इंद्रकू आनंद गती पहिला गोपही परी तया प्रती सावळीचे तरी प्रस्तुताचा गुणीही तू असून आणित नाही म्हणून मी भुज तरी तुझ्या काही तपो नाही असं सांगितलं. आणि आपल्याला माहिती आहे की 1973 साली श्रावण शुद्ध प्रतिपदेला स्वामी स्वरूपानंदांनी स्वामीजींना नाथ संप्रदायाचे अधिकार प्रदान केले आणि त्याच्यानंतर 15 ऑगस्ट 1974 ला स्वामी स्वरूपानंदांनी देह ठेवला आणि त्याच्यानंतर 75 सालापासून स्वामीजींचं सद्गुरु का जल शुरू है। ध्यान योगी स्वामी माधवन पे ध्यान अभ्यास अंगाने कशा प्रकार पूर्णत्व लाभ गए अपने दसून भगवदगीतनी जे ध्यान योग उपयोगा जो संगित है सर्व भूत स्थम आत्मान सर्व भूतानी आत्मनी ईक्षते योग युक्त आत्मा सर्वत्र समदर्शन सर्वत्र समदर्शन अपने आत्म्याच्या ठिकाणी सर्व भूत मात्र है अपनेसकट सर्व भूत मात्र आत्मस्वरूपाच्या ठिकाणी है अशा प्रकारचं दर्शन समदर्शन स्वामीजी घेत होते। सर्व भूतस्थम आत्मान सर्व भूतानी आत्मनी हे जे म्हटलेलं आहे योगम पश्यती सर्वत्र सर्वंच मणि पश्यती सत्याहम न प्रणश्यामी कशमेन प्रणश्यती जो योगम पश्यती सर्वत्र जो परमात्म्याला सर्वत्र पाहतो सर्वत्र परमात्मा दर्शन जो घेतो त्याला परमात्म स्वरूपाचं आपल्या आत्मस्वरूपाचं विस्मरण कदापि होत नाही सत्याहम न प्रणश्यामी प्रणश्यामी म्हणजे नाश होणं म्हणतात नाश म्हणजे विस्मरण विस्मरण म्हणजे नाश त्याच्यापक्षी परमात्म स्वरूपाच्या स्मरणाचं कधीही विस्मरण होत नाही अशा प्रकारचं स्वामी महाराज त्यांना हे ध्यानयोगाच्या अभ्यासाने साधलेलं होतं। तसंच आत्मगम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमोतः ते आत्मगम्य म्हणजे आपल्या बाबतीमध्ये आपलं सुख आपल्याला जसं सुख आहे तसं दुसऱ्याला सुख प्राप्त व्हावं आपलं दुसऱ्याचं दुःख ते आपलं दुःख दुसऱ्याचं सुख ते आपलं सुख एक वेळ दुःखाने दुःखी होणं शक्य आहे पण दुसऱ्याचं सुखाने सुखी होणं हे आत्मोपम्य दृष्टीमुळे शक्य होत आत्मोपम्य दृष्टी त्याला प्राप्त होते त्यामुळे आत्मोपम्य त्याला भगवंतांनी तो योगी परमो मला तो परमो योगी तो योगी कसा असतो तर भगवद्गीता सांगते की तपस्वी भ्य भिको योगी ज्ञानी भ्योगी मतो अधिकार कर्मी भ्रष्टा भिको योगी तत्वात योगी भगवान त्या प्रकारे केवळ कर्म करणारा स्वामीजींचे जीवन जे दिसत स्वामीजींचे जीवन परिपूर्ण दिसत कर्माच्या अंगाने ते परिपूर्ण हो भक्तीच्या अंगाने ते परिपूर्ण हो कपाच्या अंगाने ते परिपूर्ण होते आणि अतिशय संतुलित या सर्व मार्गांचा अतिशय घोर असा सुवर्ण मध्य सुवर्ण संतुलन असं स्वामीजींच्या ठिकाणी दिसून येतात म्हणून तपस्वी केवळ तप करणारा त्याच्यापेक्षा हे सगळं जमवणारा योगी दृष्ट आहे की त्याच्या ठिकाणी आत्मपौम्य दृष्टी झालेली आहे जो सर्वत्र समदर्शन घेतो आहे ज्याला अखंड परमात्म्याचं स्मरण आहे जो केवळ कर्माचा विचार करणार आहे त्याच्यापेक्षा हा योगी श्रेष्ठ आहे आणि त्याच्या पुढे जाऊन भगवंत म्हणतात योगी नाम अगदी सर्वेषाम मग कसे नांतर आत्मा श्रद्धावान भजते योमा सगळे युक्त समजता सर्व योग्यांमध्ये योगीनाम अगदी सर्वेचा ध्यान योगी स्वामी माधवनाथ कशा तऱ्हेने ते योगी होते सर्व योग्यांमध्ये ते श्रेष्ठ योगी परम योगी होते योगीनाम अगदी सर्वेचा का होते तर त्यांचं अंतकरण अखंड परमात्म्याशी जोडलेलं मग त्याच्यानं अंतरात्मना माझ्या ठिकाणी परमात्म्याच्या ठिकाणी भगवंताच्या ठिकाणी परमात्म स्वरूप सद्गुरूंच्या ठिकाणी असे ते सतत जोडलेले होते आणि एवढं करून आता अंतर्बोध असताना बाहेर कसे होते? श्रद्धावान भजते युमा समीयुक्त कमो होता श्रद्धापूर्वक ते भजत होते. आपण जर त्यांचं जीवन नंतरचं जीवन जर आधी तर भक्तीचं होतं पण नंतर देखील पूर्ण बोध असताना देखील अत्यंत भक्तीचं जीवन त्यांचं होतं. मातोश्री सरलाताई आणि स्वामीजी हे संध्याकाळचे जर स्तोत्र म्हणायचे एक चरण स्वामीजी म्हणायचे एक चरण मातोश्री म्हणायचे भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मावती मनारी अंजली सीता रामदूता सुभद्रा त्यांचे आवडती काही स्तोत्र होते. शिव महिम स्तोत्र त्यांना अतिशय आवडायचे. भगल रजते विश्वोत्पत्त भवाय नमो नमः प्रबल तमसे सत्तो महारे राय नमो नमः जन सुख कृते सत्वोदितो मृगाय नमो नमः प्रमोति पदे चित्रैगुण्ये शिवाय नमो नमः. अतिशय गोड असं स्तोत्र स्वामीजी म्हणत असताना किती गोड अशा तऱ्हेच एक भक्तीने परिपूर्ण असलेलं आणि दुसरं म्हणजे त्यांच्या ठिकाणी अतिशय सण जाणवत आहे. आपण जे सगळे त्यांच्याकडे गेलो अतिशय करुणेने त्यांनी आपल्याला जवळ केली. अतिशय करुणेने त्यांनी आपल्याला बोध केला. अतिशय करुणेने त्यांनी आपल्याला प्रेम केला. त्यांची श्रद्धा श्रद्धावान म्हणजे योगा त्यांची श्रद्धा अशी होती की आपल्या सर्वांच्या ठिकाणी ते सद्गुरूंना पाहत होते. सर्वांच्या ठिकाणी ते परमात्मा पाहत होते. एक प्रकारच अत्यंत कृतार्थ परिपूर्ण असं त्यांचं जीवन सद्गुरूंकडे गेल्यानंतर झालेलं होतं. आणि नंतर तुकाराम महाराज असं म्हणतात की तुका म्हणजे आता तुझा जो उपकारा पुरता असं केवळ उपकारा करता ते आपल्या करता म्हणून ते राहिलेले असतात. ब्रह्मानंद दुर्जातून शिष्ट प्रबोधी समर्पण असे ते होते. एक परिपूर्ण सद्गुरू तत्व कसं असतं सद्गुरू तत्व त्यांच्या अंगाने आपण पाहिलं. त्यांच्यावर स्वामी स्वरूपानंदांनी जी नाथ संप्रदायाची जबाबदारी गुरुत्वाची जबाबदारी जी त्यांच्यावर सोपवली होती ती त्यांनी देह असेपर्यंत पार पाडली. आणि एवढंच नाही तर त्यांनी त्यांच्यासारखे समर्थ असे उत्तराधिकारी नेमून आपल्या सर्वांना सर्वार्थ अशा तऱ्हेचे ध्यानाच्या ध्यान योगी सोहम ध्यानामध्ये पारंगत असलेले नाथन संप्रदायाचे अध्वर्यू सोहम ध्यान संपन्न ध्यान आणि भक्ती ज्याचे जोड दिलेले तसंच त्यांनी नामसाधना ध्यानाला नामसाधनेची देखील जोड दिली पाहिजे अशा तऱ्हेच्या नामाचं देखील प्रेम त्यांनी आपल्या सरांमध्ये प्रेरित केलं. असे स्वामीजी ते एक लोकोत्तर असे योग पुरुष होते. आपण आज अशा एका दृष्टिकोनातून ध्यानाच्या दृष्टिकोनातून ध्यानयोगी ध्यानाच्या अभ्यासातून ते परिपूर्ण आत्मदर्शनापर्यंत कसे पोहोचले हा एक आढावा घेण्याचा. तसं मी म्हणेन की मी एक केवीरवाला प्रयत्न केला स्वामीजी तो गोड मानून दिसली.
श्री ज्ञानेश्वर महाराज परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सर्वसंत की जय. जय जय